अन्ना के साथ एक स्कूल दिवस
ein Schultag mit Anna.
अन्ना अपने सामान्य स्कूल दिवस के बारे में बताती है, अपने पसंदीदा विषय से लेकर दोस्तों के साथ लंच तक.
Anna erzählt von ihrem typischen Schultag, von ihrem Lieblingsfach bis zur Mittagspause mit Freunden.
अन्ना सुबह 7 बजे जागती है.
Anna wacht um 7 Uhr auf.
अन्ना स्कूल के लिए तैयार होती है.
Anna macht sich fertig zur Schule.
अन्ना अपने परिवार के साथ नाश्ता करती है.
Anna frühstückt mit ihrer Familie.
अन्ना स्कूल जाती है.
Anna geht zur Schule.
अन्ना का पहला विषय गणित है.
Anna hat Mathematik als erstes Fach.
अन्ना को गणित बहुत पसंद है.
Anna mag Mathematik sehr.
उसके बाद उसका विषय जीव विज्ञान होता है.
Danach hat sie Biologie.
जीव विज्ञान अन्ना के लिए रोचक है.
Biologie ist interessant für Anna.
जीव विज्ञान के बाद अन्ना का विषय कला है.
Nach Biologie hat Anna Kunst.
अन्ना को कला पसंद है.
Anna liebt Kunst.
फिर अन्ना का लंच ब्रेक होता है.
Anna hat dann Mittagspause.
अन्ना दोस्तों के साथ दोपहर का भोजन करती है.
Anna isst mit Freunden zu Mittag.
दोपहर के भोजन के बाद उसका विषय इतिहास है.
Nach dem Mittagessen hat sie Geschichte.
कभी कभी इतिहास अन्ना के लिए उबाऊ होता है.
Geschichte ist manchmal langweilig für Anna.
इतिहास के बाद उसका विषय खेल कूद है.
Nach Geschichte hat sie Sport.
अन्ना फुटबॉल खेलना पसंद करती है.
Anna spielt gerne Fußball.
खेल कूद के बाद स्कूल का दिन खत्म होता है.
Nach dem Sport endet der Schultag.
अन्ना घर जाती है.
Anna geht nach Hause.
घर पर अन्ना होमवर्क करती है.
Zu Hause macht Anna Hausaufgaben.
पार्क में फुटबॉल का मजा.
Fußball Spaß im Park.
टॉम और उसके दोस्त हर शनिवार पार्क में फुटबॉल खेलते हैं और नए ट्रिक्स सीखते हैं ताकि वे बेहतर बन सके.
Tom und seine Freunde spielen jeden Samstag im Park Fußball und lernen neue Tricks, um besser zu werden.
जंगल में एक रोमांचक यात्रा.
Ein Abenteuer im Wald.
मैक्स अपनी यात्रा के दौरान एक अप्रत्याशित साहसिक कार्य में पड़ जाता है जब वो एक घायल हिरण की मदद करता है.
Max gerät auf seiner Wanderung in ein unerwartetes Abenteuer, als er einem verletzten Reh hilft.
दिन धूपदार और गर्म था.
Der Tag war sonnig und warm.
Max अकेले चल रहा था.
Max wanderte allein.
अचानक उसने एक आवाज सुनी.
Plötzlich hörte er ein Geräusch.
यह एक धीमी कराह थी.
Es war ein leises Jammern.
Max ने आवाज का पीछा किया.
Max folgte dem Geräusch.
उसे एक घायल हिरण मिला.
Er fand ein verletztes Reh.
हिरण के पैर में चोट लगी थी.
Das Reh hatte eine Verletzung am Bein.
Max एक फर्स्ट एड किट लेकर आया.
Max brachte einen Verbandskasten.
उसने घायल को उपचार दिया.
Er versorgte das Verletzte.
हिरण बहुत आभारी था.
Das Reh war sehr dankbar.
Max अपनी हरकत पर खुश था.
Max war glücklich über seine Tat.
उसने गांव में इसकी सूचना देने का फैसला किया.
Er entschied sich, es im Dorf zu berichten.
गांव वालों ने मैक्स की प्रशंसा की.
Die Dorfbewohner lobten maximal.
वो उनके लिए एक नायक था.
Er war ein Held für sie.
उसकी कहानी ने कई लोगों को प्रेरित किया.
Seine Geschichte inspirierte viele.
मैक्स तब बहुत प्रसिद्ध हो गया.
Max wurde damals sehr bekannt.
उसने नए दोस्त बनाए.
Er lernte neue Freunde kennen.
गांव वाले कहानी आगे बताते रहे.
Die Dorfbewohner erzählten die Geschichte weiter.
Max के लिए जंगल में एक अद्भुत रोमांच था.
Max hatte ein tolles Abenteuer im Wald.
शीर्षक, मॉडल रेलवे की दुनिया.
Titel: Die Welt der Modelleisenbahnen.
विवरण, लीना अपनी मॉडल रेलवे के लिए जुनून खोजती है और नियमित रूप से प्रदर्शनी आयोजित करने वाले क्लब में शामिल हो जाती है.
Beschreibung: Lena entdeckt ihre Leidenschaft für Modelleisenbahnen und tritt einem Club bei, der regelmäßig Ausstellungen organisiert.
Island की एक यात्रा.
Eine Reise nach Island.
Jones Island की एक यात्रा की योजना बना रहा है और उत्तरी लाइट्स देखने के लिए सबसे अच्छे मार्गों की खोज कर रहा है.
Jonas plant eine Reise nach Island und recherchiert über die besten Routen, um die Nordlichter zu sehen.
Gourmet Restaurant में एक पाक अनुभव.
Ein kulinarisches Erlebnis im Gourmet-Restaurant.
Sophie एक प्रसिद्ध रेस्टोरेंट में भोजन करती है और एक विशिष्ट मेनू का आनंद लेती है जबकि वो शेफ से भोजन कला पर चर्चा करती है.
Sophie speist in einem renommierten Restaurant und genießt ein exklusives Menü, während sie sich mit dem Küchenchef über Kochkunst unterhält.
Restaurant ka mahol suruchipurn aur aamantrit tha.
Das Ambiente des Restaurants war elegant und einladend.
Sophie ne suruchipurn dhang se sajaye gaye parivesh ki prashansa ki.
Sophie bewunderte die geschmackvoll dekorierte Umgebung.
Pehla course mausami samagri se bane ek utkrisht soup tha.
Der erste Gang war eine exquisite Suppe aus saisonalen Zutaten.
Sophie swado ki sukshamta se mantramugdha thi.
Sophie war von der Feinheit der Aromen fasziniert.
Dusra course ek swadisht mukhya pakwan tha.
Der zweite Gang bestand aus einer köstlichen Hauptspeise.
Chef ne garv ke saath pakwan pesh kiya.
Der Küchenchef präsentierte das Gericht mit Stolz.
Sophie ne rasoi team ki kushalta aur samarpan ki prashansa ki.
Sophie lobte die Kunstfertigkeit und Hingabe des Küchenteams.
Mithai chocolate aur phalon se bhara ek sapna thi.
Der Nachtisch war ein Traum aus Schokolade und Früchten.
Sophie thali ki srijanshilta se mohit thi.
Sophie war entzückt von der Kreativität des Tellers.
Raat ke ant mein Sophie ko ek khaas upahar ke saath aashcharyachakit kiya gaya.
Zum Ende des Abends wurde Sophie mit einem besonderen Geschenk überrascht.
Use prasidh chef ka haath se likha hua nuskha mila.
Sie erhielt ein handgeschriebenes Rezept des gefeierten Küchenchefs.
Is anubhav ne Sophie ko naye pak romanch shuru karne ke liye prerit kiya.
Dieses Erlebnis inspirierte Sophie, neue Kochabenteuer zu beginnen.
Ek muskan ke saath Sophie ne suruchipurn restaurant ko choda.
Mit einem Lächeln verließ Sophie das elegante Restaurant.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.